पाठ्यपुस्तक पाठ 9 नागपूर आणि नाशिक.
1 संत्रा नकरी नागपूर. घ संवाद ऐकूया. हॅलो नीता, शुभा बोलतीय.
अरे वा, कॅनडातला सूर्य आज लवकर उगवलेला दिसतोय.
अगं मस्त बातमी सांगायची आहे, आम्ही नागपूरला फ्लॅट घेतला.
अभिनंदन. नागपूरला घर घ्यायचं कसं काय आलं मनात?
अगं राजूचं बालपण नागपुरातलं, त्यामुळे त्याचं स्वप्नच होतं. आता गप्पांचे विषय नागपुरातली संत्री, नागपुरातले नमकीन, झणझणीत रस्सा, अंबाझरी तलावकाठचा फेरपटका हेच असतात.
मस्त ग. आणि नागपुरातली कडाक्याची थंडी? आता थंडी पाहूनच ये नागपूरला. आम्ही मुंबईहून येतो तिकडे. रामटेक ते धरमपेठ सगळं पालथं घालू. पुन्हा एकदा अभिनंदन.